नमस्कार, आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबरां विभागा वरवीं देवश्री कामत तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. गोंयच्या जिल्हो पंचायत वेंचणुकेंत भाजपा MGP युती परिवाराक भरभरून आदार दिल्ल्या खातीर गोंयांतल्या म्हज्या भाव भयणींचे उपकार मानता अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हणलां. भारत आनी न्यूझीलंडान इतिहासीक मुक्त व्यापार कबलात वाटाघाटी यशस्वीरित्या पुराय केल्ल्याची घोषणा केली. पश्चिम बंगालात मतदार वळेरीच्या विशेष सघन पुनरावृत्ती SIR अंतर्गत सुनावणीच्या पहिल्या टप्प्यात सुमार 32 लाख अनमॅप्ड मतदारांक चौकशेक आपयतले. बायलांच्या क्रिकेटांत भारत आनी श्रीलंका हांचे मदीं जावपी 5 मॅचींच्या मालिकेचो दुसरो T20 खेळ आज विशाखापट्टणमांत जातलो. आतां पुराय खबरो. गोंयच्या जिल्हो पंचायत वेंचणुके खातीरचो निकाल जाहीर जालो. गोंयच्या मतदारांनी उत्तर तशेंच दक्षिण गोंयांत भाजपाच्या आनी युतीच्या उमेदवारांक जैतिवंत केल्ल्या खातीर मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी गोंयच्या मतदारांचे उपकार मानल्यात. सर्वांगीण उदरगत करपा खातीर भाजपाचे डबल इंजिनाचे सरकार ह्या फुडें लेगीत अशेंच नेटान काम सुरू दवरतले अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हणला. भाजपान 40, भाजपाचे युतीचे 3 अशे एकूण 50 43 उमेदवार उबे केल्ले. कांय कडेन जर आमी हारल्यात थंय आमी कमी पडले. खूप कमी मार्जिनान आमी ह्या सुवातींचेर हारल्यात, मात थंय परत भाजपा घटमूट करपाक पक्ष काम करतलो अशें मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांणी म्हणला. पणजे भाजप मुख्यालयात ह्या पत्रकार परिशदेक राज्यसभेचे खासदार सदानंद शेटतानावडे, प्रदेशाध्यक्ष दामोदर नायक, पंचायत मंत्री मॉविन गुदिनो, भाजपाचे फुडारी विनय तेंडुलकार हाजीर आशिल्ले. दक्षिण गोंयांत लेगीत भाजपाक मतदारांचो बरो प्रतिसाद मेळ्ळा जाल्यार मतदारांनी काँग्रेसीक न्हयकारल्यात, तशेंच मशिनांत घोळ करून वोट चोरी करून भाजप जिखता अशें म्हणीत आरोप करपी विरोधकांक जिल्हो पंचायत वेंचणूक बॅलेट पेपरांत वेंचणूक घेवन भाजपान पारदर्शकतेन आनी लोकांच्या विश्वासाचेर पात्र थारल्यात अशें प्रदेशाध्यक्ष दामोदर नायक हांणी म्हळां. गोंय सुशासन वांगडा आनी पुरोगामी राजकारणा वांगडा उबें आसा. जिल्हो परिशदेचे वेंचणुकेंत भाजपा MGP युती परिवाराक भरभरून आदार दिल्ल्या खातीर गोंयांतल्या म्हज्या भाव भयणींचो उपकार मानता, हाका लागून गोंयचे उदरगती खातीर आमच्या यत्नांक चड बळगें मेळटले, ह्या सोबीत राज्यांतल्या लोकांची सपनां आनी आकांक्षा पुराय करपाक आमी कटिबद्ध आसात. आमच्या मेहनती NDA कार्यकर्त्यांनी तोखणायेचें काम केलां जाका लागून हो निकाल मेळ्ळा अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी आपल्या संदेशांत म्हणलां. विकसित भारत रोजगार हमी आनी आजीविका अभियान ग्रामीण म्हणजे G-RAMJI विधेयक 2025 राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी मंजुरी दिली. संसदेन हें विधेयक हालींच सोपिल्ल्या शियाळी अधिवेशना वेळार मंजूर केल्लें. हो कायदो विकसित भारत @2047 राष्ट्रीय दृश्टीकोनाकडे सुसंगत अशी ग्रामीण विकासाची चौकट स्थापित करपाचो प्रयत्न आसा. ह्या कायद्या खाला ज्या कुटुंबातलो प्रौढ सदस्य अकुशळ शारिरीक काम करपाक तयार आसा अशा प्रत्येक ग्रामीण कुटुंबाक प्रत्येक आर्थिक वर्सांत किमान 125 दिसांच्या मजुरी अंतर्गतच्या रोजगाराची वैधानीक हमी दिल्या. भारत आनी न्यूझीलंडान इतिहासीक मुक्त व्यापार कबलात वाटाघाटी यशस्वीरित्या पुराय केल्ल्याची घोषणा केली, जी भारताच्या इंडो पॅसिफीक प्रदेशाकडे आशिल्ल्या संबंधांनी एक प्रमुख आर्थिक आनी धोरणात्मक पावणो आसा. 5 औपचारीक वाटाघाटी फेऱ्यो, खुबशे प्रत्यक्ष आनी आभासी मध्यस्थी अशी सतत आनी तीव्र चर्चा करून ही कबलात पुराय जाली. नवी दिल्लीत माध्यमांक माहिती दितना केंद्रीय वाणिज्य आनी उद्योग मंत्री पियुष गोयल हांणी म्हणले की मुक्त व्यापार कबलात शेतकार, उद्योजक, विद्यार्थी, बायलां आनी नवोनमेशकां खातीर व्यापार उबारणी वरवीं विविध संधी निर्माण करतले.
फ्री ट्रेड एग्रीमेंट विथ न्यूझीलंड विच विल नॉट ओनली इन्क्लूड ट्रेड, एज्युकेशन, R&D एंड इनोव्हेशन, सर्व्हिसेस सेक्टर इन अ व्हेरी बिग वे, टूरिझम, स्पोर्ट्स, पर्टिक्युलरली टू बेनिफिट आवर फार्मर्स अँड डेअरी थ्रू टेक्निकल कोलॅबोरेशन which will help them upgrade quality, productivity and therefore the incomes of our farmers and dairy persons.
न्यूझीलंडा वांगडा कबलात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आनी तांचे समपदस्थ लक्सन हांचे मदले संबंधांक उच्च धोरणात्मक पातळी व्हरपाची दूरदृश्टी प्रतिबिंबीत करता. तांणी मुखार अधोरेखित केले की भारत न्यूझीलंड FTA भारताच्या 100% निर्यातीर 0% शुल्क सुनिश्चित करतले, सगळ्या टॅरीफ रेशातल्यान टॅरीफ काढून उडयतले जाका लागून शेतकार, MSME, कामगार, कारागीर, बायलां फुडारपणाखालचे उद्योग आनी तरणाट्यांक फायदो जातलोच, तर कापड, वस्त्र, चामडे आनी पादत्राणां ह्या सारक्या कामगार केंद्रीत क्षेत्रां खातीर प्रचंड संदी उपलब्ध जातली अशें गोयल हांणी म्हळें.
FTA provides opportunities for all sections of our export community, opens up new doors for new exporters with new products wishing to diversify their export basket, and at the same time helps every region of the country, north, south, east, west, northeast, in different areas.
ह्यो खबरो तुम्ही आकाशवाणीच्या पणजी केंद्रावेल्यान ऐकतात.
22 सितंबर नवरात्रि के पहले दिन से मातृशक्ति के लिए उपहार पनीर, शैम्पू, साबुन, टूथपेस्ट, हेयर ऑयल जैसी रोजमर्रा की और किचन की दर्जनों चीजों पर प्री जीएसटी दौर में लगता था 27% तक टैक्स, वो अब केवल 5%.
नवरात्रि से ही देश के करोड़ों परिवार की जो जरूरतें हैं वो और अधिक सस्ती मिलनी शुरू हो जाएगी.
कम टैक्स, ज्यादा बचत. नेक्स्ट जेन जीएसटी.
आता मुखावल्यो खबरो. भारतभर इन्फ्लुएंझाची तयारी आणि प्रतिसाद दिवपा खातीर केंद्र आणि राज्यांचे समन्वित आणि सहयोगी यत्न गरजेचे आसा, हाचेर केंद्रीय भलायकी आणि कुटुंब कल्याण मंत्री जेपी नड्डा हांणी भर दिलो. नवी दिल्लीत इन्फ्लुएंझा तयारी आणि प्रतिसादा खातीर आंतर मंत्रालयीन आणि आंतरक्षेत्रीय समन्वय घटमूट करप या विषयाचेर 2 दिसांच्या विचारमंथन सत्राच्या उक्तावण अधिवेशनात आभासी पद्धतीन उलयताना तांणी म्हणले, वाढीव क्षमताये सयत येवपी इन्फ्लुएंझा हंगामा खातीर तयारी आणि प्रतिसाद कार्यावळी योग्य रितीन जुळोवप महत्वाचे असे तांणी भर दिलो. काल सुरू झाल्या 2 दिसांच्या अधिवेशनात वेगवेगळी मंत्रालयां, खाती आणि संस्थांच्या सुमार 110 प्रतिनिधींनी वाटो घेतला. पर्यावरण, रान आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव हांणी स्पष्ट केले की सरकार अरावली प्रदेशात शारीकरणाची कसलीच योजना आखना आणि त्याचे एकमेव आणि विशेष लक्ष या पर्वत रांगाचे संरक्षण करपाचेर असा. नवी दिल्लीत एका वृत्तसंस्थेकडे उलयताना यादव हांणी म्हणले की फुलेरा, अजमेर, उदयपूर आणि बुंदी सयत खुबशी शारां पयलींच अरावलीत आसात, जय शतकान शतकां मानव रावतात. सर्वोच्च न्यायालयान अरावलीचे संरक्षित क्षेत्र परिभाषित केला. व्याख्येच्या आधारान राज्यांक कडक नियम तयार करप आवश्यक असा असे तांणी म्हणले. जवळजवळ 90% क्षेत्रात खाणकाम शक्य ना असे तांणी म्हणले.
अरावली की पिटीशन 1985 से चल रही है. इस पिटीशन में चलने के बाद अरावली में माइनिंग के स्ट्रिक्ट नियम होने चाहिए, इसके हम भी पूरी तरीके से समर्थन करते हैं. कुछ यूट्यूब चैनल ने और कुछ लोगों ने एक कंफ्यूजन खड़ा कर दिया कि 100 मीटर का अर्थ होगा टॉप के 100 मीटर. ऐसा नहीं है. जो पर्वत का बेस स्ट्रक्चर है, अगर वो जमीन के अंदर भी 20 मीटर है, वहां से लेके 100 मीटर तक प्रोटेक्शन है.
पश्चिम बंगालात मतदार वळेरीच्या विशेष सघन पुनरावृत्ती SIR अंतर्गत सुनावणीच्या पहिल्या टप्प्यात सुमार 32 लाख अनमॅप्ड मतदारांक चौकशेक आपयतले. राज्य मुख्य वेचणूक अधिकाऱ्यांच्या कार्यालयातल्या अधिकाऱ्यांनी सांगले की गणनेच्या टप्प्यात राज्यभरात 31,68,424 अनमॅप्ड मतदारांची वळख पटयल्या. ज्या श्रेणीमध्ये मतदार 2002च्या मतदार वळेरीतल्या कुटुंबातल्या सदस्याकडे त्यांची नावं जोडू शकनाशिल्ले त्यांची सुनावणी 27 डिसेंबरपासून सुरू जातली. ही प्रक्रिया जिल्हा दंडाधिकारी कार्यालयां, उपविभागीय कार्यालयां, विविध सरकारी विभाग तसेच शाळा आणि महाविद्यालयात करतले. प्रत्येक सुनावणी सूक्ष्म निरीक्षकांच्या देखरेखीखाला करतले. 24 डिसेंबराक कोलकाता हांगा 2 टप्प्यात 4,000 सूक्ष्म निरीक्षकां खातीर प्रशिक्षण आयोजित करतले. भारतीय हवामान विभाग IMD दिल्ली, हरियाणा, चंदीगड, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर, लडाख, ओडिशा, राजस्थान, उत्तराखंड आणि देशाच्या ईशान्य भागात आज दाट धुक्याची शक्यता उक्तायल्या. हवामान संस्थेन या महिन्याच्या 27 तारखेमेरेन पंजाबात दाट ते खूप दाट धुक्याचा अंदाज दिला. देशातल्या वेगवेगळ्या भागात दाट धुक्याची चादर पातळ्या, ज्याका लागून दैनंदिन जिणेचेर परिणाम झाला. राष्ट्रीय राजधानीत दाट धुक्याक लागून हवाई आणि रेल्वे येरादारी विस्कळीत झाली. आकाशवाणी न्यूजाकडे उलयताना दिल्ली विमानतळाच्या एका अधिकाऱ्यान सांगले की इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळार कमी दृश्यमानतेक लागून सुमार 14 उड्डाणां रद्द केली. भारतीय रेल्वेच्या दिल्ली विभागान माहिती दिली की दिल्लीकडे वचपी खुबशा गाड्यांच्या येरादारीचेर परिणाम झाला. 35 परस चढ गाडयो 3 वरां परस चढ उसरा गेल्यो. बायलांच्या क्रिकेटात भारत आणि श्रीलंका हांच्या मधी जावपी 5 मॅचींच्या मालिकेचा दुसरो T20 खेळ आज विशाखापट्टणमात जातलो. मॅच सांजवेळा 7 वरांचेर सुरू जातली. हे मालिकेत यजमानांनी 1-0 अशी आघाडी घेतल्या. आता खबरो सोपोवचे पहिली परत एक फावट कांय मुखेल खबरो. गोयच्या जिल्हो पंचायत वेचणुकेंत भाजपा एमजीपी युती परिवाराक भरभरून आदार दिल्ल्या खातीर गोंयातल्या म्हज्या भाव भयणींचे उपकार मानता अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी म्हळां. भारत आनी न्यूझीलंडान इतिहासीक मुक्त व्यापार कबलात वाटाघाटी यशस्वीरित्या पुराय केल्ल्याची घोषणा केली. पश्चिम बंगालात मतदार वळेरीच्या विशेष सघन पुनरावृत्ती एसआयआर अंतर्गत सुनावणीच्या पहिल्या टप्प्यात सुमार 32 लाख अनमॅप्ड मतदारांक चौकशेक आपयतले. बायलांच्या क्रिकेटांत भारत आनी श्रीलंका हांचे मदीं जावपी 5 मॅचींच्या मालिकेचो दुसरो T20 खेळ आज विशाखापट्टणमात जातलो. आनी इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटलें 6:30 वरांचेर. नमस्कार.